शास्ते अध्याय 8 तेव्हा इफ्राईमी माणसे गिदोनाला म्हणाली, तू हे आमच्याशी काय केले? तू मिद्यानाशी लढावायला गेलास तेव्हा आम्हाला का बोलावले नाही? असे ते त्याच्याशी जोरदारपणे वादविवाद करू लागले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमच्या तुलनेत मी आता असे काय केले आहे की त्याची तुलना तुमच्याशी करावी? इफ्राईमाच्या द्राक्षांचा सर्वा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या पिकांपेक्षा चांगला नाही काय? मिद्यानाचे राजपुत्र ओरेब व जेब यांच्यावर देवाने तुम्हाला विजय दिला, मी तुमच्या तुलनेत काय साध्य केले आहे? तेव्हा तो अशी गोष्ट बोलल्यावर त्यांचा त्यावरला राग नाहीसा झाला. गिदोन व त्याच्याबरोबर जी 300 माणसे होती ती यार्देन नदी ओलांडून आली. ते दमलेले असतानाही त्यांनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा तो सुक्कोथातल्या मनुष्यांना म्हणाला, माझ्याबरोबरच्या लोकास तुम्ही कृपा करून भाकरी द्या, कारण ते दमलेले आहेत आणि मिद्यानाचे राजे जेबव सलमुन्ना यांचा पाठलाग मी करत आहे. तेव्हा सुखोताचे अधिकारी म्हणाले, काय जेबव व सलमुन्ना यांच्यावर तू आधीच मात केली आहेस काय? आम्हाला माहीत नाही, आम्ही तुझ्या सैन्याला भाकर का द्यावी? तेव्हा गिदोन म्हणाला, जेव्हा परमेश्वर जेबाह व सलमुन्ना यांच्यावर मला विजय देईल तेव्हा मी रानातल्या काट्यांनी व कुसळ्यांनी तुमचे देह फाडीन. नंतर तो तेथून पनुएलास गेला आणि तेथल्या लोकांबरोबर त्याच प्रकारे बोलला. परंतु जसे सुक्कोथातल्या मनुष्यांनी उत्तर दिले होते तसेच पनुएलातल्या मनुष्यांनी त्यास उत्तर दिले. तेव्हा तो पनुएलातल्या मनुष्यांना असे म्हणाला, जेव्हा मी शांतीने माघारी येईन तेव्हा मी हा बुरुज खाली ओढून टाकेन. तेव्हा जेबाव व सलमुन्ना कारकोरात होते, त्यांचे सैन्यही त्यांच्याबरोबर होते. पूर्वेकडल्या त्यांच्या अवघ्या सैन्यातले जे उरलेले होते ते सर्व 15,000 होते. त्यांच्यातले जे लढणारे 120,000 पुरुष तलवारीने पडले होते. तेव्हा गिदोन नोबाहा व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला. जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या 2 राजांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराट पसरली. मग योआशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला. तेव्हा त्याने सुक्कोथातला एक तरुण मनुष्य धरला आणि त्याच्याजवळ सल्ला मागितला. त्या तरुण मनुष्याने त्यांना सुक्कोथाचे अधिकारी आणि त्यातले वडील अशा 77 मनुष्यांचे वर्णन लिहून दिले. मग सुक्कोथातल्या मनुष्यांजवळ जाऊन बोलला, हे पहा जेबाव व सलमुन्ना, याविषयी तुम्ही माझी थट्टा करीत बोलला. काय जेबाव व सलमुन्ना यांना आधी जिंकले आहेस काय? आम्हास माहीत नाही, तुझ्या सैन्याला आम्ही भाकर का द्यावी? नंतर त्याने त्या नगराच्या वडिलांना धरले आणि रानातल्या काट्या व कुसळ्यांनी सुक्कोथातल्या मनुष्यांना शिक्षा केली आणि त्याने पनुएलाचा बुरुज खाली ओढून टाकला. त्या नगरातल्या मनुष्यांना मारून टाकले. मग जेबह व सलमुन्ना यास तो म्हणाला, जी माणसे तुम्ही ताबोर येथे मारली ती कशी होती? तेव्हा ते बोलले, जसा तू आहेस तशीच ती होती. त्यातला प्रत्येक जण राजाच्या पुत्रासारखा होता. गिदोन म्हणाला, ते माझे भाऊ माझ्या आईचे पुत्र होते. जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते तर परमेश्वरा शपथ मी तुम्हाला मारले नसते. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही कारण अजूनपर्यंत तो लहानच होता. म्हणून तो घाबरला. तेव्हा जेबाह व सलमुन्ना म्हणाला, तू उठून आम्हाला मार, कारण जसा पुरुष तसे त्याचे सामर्थ्य आहे. यास्तव गिदोनाने उठून जेबाह व सलमुन्ना यांना मारले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यामध्ये ज्या चंद्राच्या आकाराचे दागिने होते ते काढून घेतले. तेव्हा इस्रायलातल्या मनुष्यांनी गिदोनाला म्हटले, तू तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नातवाने आमच्यावर राज्य करावे, कारण तू आम्हास मिद्यानाच्या तावडीतून सोडवले आहे. तेव्हा गिदोन त्यांना बोलला, मी तुमच्यावर राज्य करणार नाही, माझा पुत्रही तुमच्यावर राज्य करणार नाही, तर परमेश्वर तुमच्यावर राज्य करी. तरी गिदोन त्यांना बोलला, मी तुमच्याजवळ एक मागणी करीन की तुम्ही एकाएकाने आपापल्या लुटीतले कुंडले मला द्यावे. त्यामध्ये तर सोन्याची कुंडले होती, कारण ते इश्मायली लोक होते. तेव्हा ते बोलले, आम्ही देतोच देतो. मग त्यांनी वस्त्र पसरले आणि त्यातल्या एकाएकाने आपापल्या लुटीची कुंडले त्यावर टाकली आणि जी सोन्याची कुंडले त्याने मागितली त्यांचे सोने 1,700 शेकेल वजनाचे होते. चंद्रकोरी व बिंदुरूप अलंकार व मिद्यानी राजांची जांभळी वस्त्रे या खेरीज आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यातले हार या खेरीज ते होते. तेव्हा गिदोनाने त्याचे याजकाचे एफोद केले आणि आपले नगर अफ्रा यामध्ये ते ठेवले. मग सर्व इस्रायलांनी तेथे त्याची उपासना करून व्यभिचार केला. असे ते गिदोनाला व त्याच्या घराण्याला पाशरूप झाले. मिद्यान्यांचा तर इस्रायलाच्या लोकांपुढे मोड झाला आणि त्यांनी आपले डोके आणखी वर केले नाही. असे गिदोनाच्या दिवसात देश 40 वर्षे स्वस्थ राहिला. योआशाचा पुत्र यरुबाल तर आपल्या घरी जाऊन राहिला आणि गिदोनाला 70 पुत्र झाले, कारण त्यास पुष्कळ पत्नी होत्या आणि शखेमात जी त्याची उपपत्नी होती तिच्यापासून त्यास पुत्र झाला आणि त्याने त्याचे नाव अबीमलेक ठेवले. मग योआशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणी मेला आणि त्यास अबीयजरांच्या अफ्रा येथे त्याचा पिता योआश याच्या कबरेत पुरण्यात आले. तेव्हा असे झाले की गिदोन मरण पावल्यावर इस्रायलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला आणि बाल बरीत ह्याला आपला देव केले. असे इस्रायलाच्या लोकांनी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांना त्यांच्या चहूकडल्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवले, त्याची आठवण केली नाही आणि यरुबाल जो गिदोन त्याने इस्रायलावर जे अवघे उपकार केले होते त्याप्रमाणे त्याच्या घराण्यावर त्यांनी दया केली नाही.